कार्यक्रमाची सुरुवात श्रीमद आदिशंकराचार्य विरचित षटपदी स्तोत्राने करणार आहोत. यामध्ये परमेश्वरापाशी विनंती केली आहे, हे विष्णू माझा अविनय दूर कर, माझ्या मनाचे दमन कर, विषयांच्या अभिलाषेचे शमन कर, भूतदयेचा माझ्या ठिकाणी विस्तार होवो आणि अंततः संसार सागरातून तारून ने. सद्भक्त क्रांती राऊत हे स्तोत्र सादर करे.
अविनयम अपनय विष्णो दमय मन शमय विषय मृग तृष्णा भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः दिव्य धुनी मकरंदे परिमल परिभोग सच्चिदानंदे श्रीपति पदारविंदे भव भय खेदच्छिदे वंदे सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं नमामकीनस्त्वं सामुद्रोहि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः उद्धृत नग नगभिदनुज दनुज कुलामित्र मित्र शशि दृष्टे दृष्टे भवति प्रभवति न भवति किं भवति रस्कारः मत्स्यादिभिरवतारैर अवतारवतावता सदा वसुधाम् परमेश्वर परिपाल्यो भवता भवतापभीतोऽहम् दामोदर गुण मंदिर सुंदर वदनारविंद गोविंद भवजलधि मथन मंदर परमं दरमपनयत्वं मे नारायण करुणामय शरणं करवाणि तावकौ चरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पूजनीय स्वामीजींनी विविध प्रकाराने परमार्थासाठी अभ्यास केला आणि आपल्याकडून देखील स्वामीजींची हीच इच्छा आहे. ह्या अभ्यासाचा एक भाग म्हणूनच स्वामीजींनी वयोगट तयार केले, जेणेकरून प्रकृतीतील फरकामुळे सामूहिक अभ्यासात येणारे अडथळे कमी व्हावेत. हे वयोगट ठरवून काही एक अभ्यास करतात आणि अशा अभ्यासावर 6 महिन्यातून एकदा पूजनीय स्वामीजींचा विचार घेतात. आजचा कार्यक्रम हा तसाच आहे. हा कार्यक्रम 35 ते 50 या वयोगटातील साधकांनी सादर केला आहे. त्यासाठी आम्ही यमनियम यांना धरून आचरण ह्या अभ्यासाचा विषय म्हणून घेतला आहे. पूजनीय स्वामीजींनी जेव्हा ध्यानावर सांगायला सुरुवात केली तेव्हा कर्मातील शांती आणि यमनियमांना धरून आचरण हे ध्यानाच्या पूर्वतयारीला गरजेचे म्हणून सांगितले. ह्याच सूत्राला धरून आम्ही मंडळींनी अभ्यास केला आहे. मोजायला जरी हे 5 यम अधिक 5 नियम म्हणजे 10 गोष्टी वाटल्या तरी अभ्यासाला मात्र 5 गुणिले 5 25 गोष्टी आहेत. प्रत्येक कायिक व्रत हे प्रत्येक मानसिक व्रताच्या अधिष्ठानावर अभ्यासले जाऊ शकते. अशा ह्या 25 जोड्यांपैकी 5 जोड्यांवरील अभ्यासाचे विवरण आपण आता ऐकणार आहोत. या प्रत्येक जोडीवर 4 ते 5 जणांच्या ग्रुपने अभ्यास करून स्वानुभवातून हे विवरण तयार केले आहे. अशा प्रकारचा अभ्यास करायच्या अगोदर एक गोष्ट स्पष्ट पाहिजे, ती म्हणजे मला अभ्यासाची गरज आहे. म्हणजे काय? तर आपल्याला जाणवलेल्या अज्ञाना एवढीच आपल्या ज्ञानाची अथवा ज्ञानाच्या अभ्यासाची झेप असते. माझ्या कर्मातून मला अशांतीचा बोध होतच नसेल तर आपल्याकडनं हा अभ्यासच होणार नाही. कर्मातील अशांती ही जशी फ्रस्ट्रेशन अथवा वैतागातून दिसते तशीच ती एक्साइटमेंट मधून सुद्धा दिसते. कर्माविषयी उद्वेग आणि टाळण्याची वृत्ती ही जर अशांती असेल तर सतत कर्म करण्याची वृत्ती ही देखील अशांतीची स्थिती आहे. सतत पुढचं प्लॅनिंग, ह्यानंतर मी ते करीन किंवा आपण हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे वगैरे वगैरे. कर्मातील व्यस्तता वाढली की अशांती वाढली आणि ह्याचं भान का राहत नाही तर ते मुळातच असंयमित असलेल्या जीवनशैलीमुळे. मग कर्मातील शांती म्हणजे यदृच्छया जगणे, जे वाटिया आले स्वभावे, म्हणजे जे माझ्या वाट्याला आलेले कर्म आहे ते माझं प्लॅनिंग नाही आणि दुसऱ्याचा डाव नाही. हे जे देह मन बुद्धीचे मिश्रण आहे त्यात जे घडणे स्वाभाविक आहे तेच इथे घडत आहे, हे ओळखणं म्हणजे कर्मातील शांती मिळवणं. आपण कर्मातील अशांतीचे शिकार आहोत हे आपल्याला पटले का? आपण अधूनमधून आपल्या नोकरी व्यवसायात उत्साहित असतो तर अधूनमधून उदास अथवा मलूल असतो. ह्या दोन्ही स्थिती अशांतीच दर्शवितात. यमनियम ह्यांना अनुसरून कर्म करणे ही एक युक्ती आहे की ज्यातून मी आणि माझी शांती ह्यातील दरी कमी होऊ शकेल. आपण ह्यासारख्या इतर युक्त्या वापरतो, उदाहरणार्थ सकाळी ऐकलेलं शमदमादी षटक किंवा त्याही पेक्षा आपल्याला जवळ म्हणजे मध्यवर्ती संकल्पाला अनुसरून आपण जो अभ्यास करतो तो. ह्यांच्यानुसार, ह्या कुठल्याही युक्तीच्या अनुसार अभ्यास केल्यास आचरण करणारी व्यक्ती ही सम्यक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते. उत्साह आणि उद्वेग ह्या दोन्ही स्थितीमध्ये एका विशिष्ट नियमाला अनुसरूनच कर्म करण्याचा प्रयत्न करते. पुढे पुढे ह्या अभ्यासाचा सराव सतत होऊ लागल्यावर साधक कर्माकडे फळासाठी न बघता ह्या अभ्यासासाठी कर्माचा वापर करू लागतो. आता ज्यांनी ह्यावर अभ्यास केला त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव ऐकू. सुरुवातीला सद्भक्त मोहिनी रासने अहिंसा आणि स्वाध्याय ह्यावर बोलणार आहे.
श्रीराम. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की माझ्याशी एकरूपता साधायची इच्छा असेल तर रोजची कर्मे उत्तमच व्हायला हवीत. अशा उत्तम कर्माच्या मार्गाने जाताना प्रथम यमनियम रूपी तळ लागतो. महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगातील ही 8 अंगे आहेत. त्यातील यम व नियम यांचा सद्गुरूंच्या कृपेने थोडाफार अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे 5 यम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. त्यातील अहिंसा व स्वाध्याय ही अंगे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, दुसऱ्याला व्यथित दुःखित न करणे, बोचक वचने न बोलणे हे महाव्रत आहे. कायिक, वाचिक व मानसिक असे अहिंसेचे 3 प्रकार आहेत. कायिक अहिंसा, आपल्या शारीरिक हालचालींमुळे इतरांना दुःख होणार नाही अशी काळजी घेणे म्हणजे कायिक अहिंसा. परंतु संसारात असे खूप प्रसंग येतात की आपल्या हातून दुसऱ्याला दुःख होऊ नये म्हटले तरी अपरिहार्यपणे ती पीडा देणे आपल्या हातून घडून जाते. उदाहरणार्थ घरात झुरळे ढेकून झाले तर जंतुनाशक फवारे मारले जातात. परंतु आपण अहिंसेचा अभ्यास करीत आहोत त्यावरून असे लक्षात आले की आपल्या हातून ज्या हिंसा घडत आहेत त्या नीट शोधल्या पाहिजेत. त्याबद्दल मनाला हळहळ वाटून त्याच चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून उपाय शोधले पाहिजेत. त्यासाठी मी असा प्रयत्न करते, घरात कीटक होऊ नयेत म्हणून घर स्वच्छ ठेवणे, अहंकार येऊ नये म्हणून काळजी घेणे, शक्यतो समोरचा आपल्यामुळे दुखावला जाऊ नये हे भान ठेवण्याचा प्रयत्न करते. ह्या अभ्यासामुळे स्वतःमधील चुका शोधण्याची दृष्टी प्राप्त झाली. वाचिक अहिंसा, आपल्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होईल असे कडक कठोर न बोलणे, घालून पाडून न बोलणे ही वाचिक अहिंसा आहे. समर्थ म्हणतात, जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. आपल्या सर्वांना स्वामीजी आपले का वाटतात? कारण ते सर्वांशी प्रेमाने आपुलकीने बोलतात. आपले जे प्रश्न असतात ते त्यांना स्वतःचे वाटतात. दर बुधवारी त्यांना अनेक लोक भेटायला येतात. तरुण साधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणतात, माझा मुलगा किंवा मुलगी असती तर मी हेच त्यांना सांगितले असते. ही वाचिक अहिंसा आहे. मी असा प्रयत्न करते की आपला रोज ज्या ज्या व्यक्तींशी संबंध येईल त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे. वाढदिवसाला, सणावाराला शुभेच्छा द्यायच्या. मकर संक्रांतीला आपण तिळगुळ घ्या गोड बोला असेच म्हणतो. शब्द हे अर्थवाही असल्यामुळे ते जपून वापरणेच चांगले. चेष्टेने देखील वाईट बोलू नये असे सांगितले जाते. वाणी शुद्ध होण्यासाठी नाम घेणे, अभंग स्तोत्र म्हणणे, सद्ग्रंथांचे वाचन करणे इत्यादी प्रयत्न करते. ज्ञानेश्वर महाराजही जिव्हेने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असेच म्हणतात. मानसिक अहिंसा. सर्वांचा अंतरात्मा एकच आहे हे अनुसंधान ठेवून कोणाविषयी मनात वाईट भावना न ठेवणे म्हणजे मानसिक अहिंसा. त्यासाठी सर्व विश्वावर प्रेम करायचे आहे. कोणी टोचून बोलल्यामुळे कितीही राग आला तरी बदल्याची भावना मनात असता कामा नये असं पतंजली सांगतात. त्यासाठी असा प्रयत्न असतो की शक्यतो सहनशील राहण्याचा अभ्यास करायचा. रागाला अवर घालण्याची शक्ती अहिंसेत आहे. सर्वांसाठी स्वामीजींकडे रोज अशी प्रार्थना करते की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू देत. अहिंसेचा अभ्यास चांगल्या होण्यासाठी स्वाध्यायाची आवश्यकता आहे. स्वाध्याय म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी केलेले अध्ययन होय. आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा विचार ह्यात केला जातो. आपण कोण, कुठून आलो, कुठे चाललो आहोत अशा सर्व प्रश्नांचा शोध घेणे म्हणजे स्वाध्याय. केंद्रात स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनामुळे हा अभ्यास आपल्या हातून सहजच घडतो. साधनेच्या अनेक छोट्या छोट्या युक्त्या स्वामीजी आपल्याला सांगतात, त्या करण्याचा प्रयत्न करते. जसे नामस्मरणासहित किंवा मनाखेरीस काही अंतर चालण्याचा अभ्यास, घरातील काम करताना आपण आत्मस्वरूप आहोत हे लक्षात ठेवून काम करणे, कर्म करताना साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास. प्रत्येक वेळी जास्त वेळ जमतोच असं नाही, पण प्रयत्न करते. स्वामीजी म्हणतात की आपण अशी थोडी थोडी उद्दिष्टे ठेवून जगावे, त्यामुळे अंतर्मुखता येते व बहिर्मुखता कमी होते. मी रोज ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या लिहिते, पण मध्येच त्यात काही काळ खंड पडला, आता परत लिहित आहे. पतंजली असे म्हणतात की कधी कधी सत्संगातही अशीच विरलता येते. साधना हातून घडत नाही, रजतमाच्या संघामुळे हे होते आणि ह्यालाच अनाध्याय असे म्हणतात. असा होऊ नये म्हणून साधकाने सावध राहणे गरजेचे आहे. ईश्वर प्राप्तीची तळमळ असेल तर असे होणार नाही. स्वामीजी म्हणतात की जसे चरकाच्या चक्रात सापडल्यानंतर उसाला पुढे जाणेच क्रमप्राप्त आहे, त्याला मागे यायची सोय नाही, तसे प्रत्येक जन्मात केलेल्या अभ्यासाने पुढे पुढे जात राहूनच अनेक जन्मांनी का होईना तो योगी पूर्ण सिद्धी प्राप्त करतो. शेवटी स्वामीजींच्या चरणी नम्र प्रार्थना करते की आपल्या कृपेमुळे आम्हा सर्वांच्याच हातून ही उपासना अखंड घडत राहो. हरि ओम तत्सत. ह्यानंतर पुढील चिंतन सौ संगीता सखदेव प्रगट करतील.
श्रीराम सत्य. संध्या तोडण्याच्या बाबतीत तीक्ष्ण आणि इतर वेळेला अतिशय कोमल आणि मधुर असे सत्य या दैवी गुणाचे वर्णन ज्ञानेश्वरीत केले आहे. अगदी प्राथमिक पातळीवर कुटुंबामध्ये, समाजात, साधकाच्या बाबतीत विचार, उच्चार आणि आचार यामध्ये सत्यता असणे अपेक्षित आहे. दिलेला शब्द पाळणे, नेकीने व्यवहार करणे, दुसऱ्याच्या विश्वासास पात्र राहू असे वर्तन असणे अपेक्षित आहे. दुसऱ्याला शक्यतो कटु वाटणार नाही, परंतु त्याच्या हिताचे आहे असे बोलणे म्हणजे सत्य. काही माणसांना आपण गोडबोले म्हणतो, परंतु नुसते गोड बोलणे आणि अंतःकरणात विपरीत भावना असणे त्याला सत्य म्हणता येणार नाही. काही वेळेला दुसऱ्याचे नुकसान न करता आपली कर्तव्य कर्मे करून अध्यात्म प्राप्ती करता थोडे खोटे बोलावे लागले तरी क्षम्य आहे. सुरुवातीची काही वर्ष केंद्रात येण्यासाठी मला बरेच वेळा खोटे बोलावे लागत असे. घरच्यांची नाराजी पत्करून मी केंद्रात येतच राहिले. माझा स्वभाव काही प्रमाणात शांत झाला. कोणत्याही गोष्टीला पटकन रिॲक्शन देण्याची सवय कमी झाली. कदाचित माझ्या आचार विचारात काही प्रमाणात फरक पडलेला पाहून हळूहळू त्यांचाही विरोध मावळत गेला. आणि आता तर मी शनिवारी जर केंद्रात गेले नाही तर लगेच विचारतात, आज केंद्रात जायचं नाही वाटतं. साधकाने आपले जीवन साधे सरळ ठेवले तर मनाची शांती आपापच मिळते, जिचा ध्यानात उपयोग होतो. एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं, त्यामुळे मनाची व्यग्रता वाढते. आपला आचार विचार उच्चार जर का सत्याला धरून असेल तर फारसा प्रश्न येत नाही. अंतिम सत्य ज्याला उपनिषदे सत्यस सत्यम असं म्हणतात ते म्हणजे परमात्म तत्व. हे सत्य जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं हे संतांना अपेक्षित आहे. सर्वप्रथम आपण स्वतः 1 ते 1.5 तास ध्यानाची बैठक करून आपण तेच परमात्म तत्व आहोत याचा क्षण क्षण अनुभव घेणे आणि मग त्या शांतीच्या समाधानाच्या प्रकाशात कर्मे करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या सद्गुरूंना अभिप्रेत आहे. अंतिम सत्याच्या वाटचालीमध्ये अंतर्बाह्य पवित्र असणं गरजेचं आहे. त्याला सुचित्व किंवा शौच असे म्हणतात त्याचा अभ्यास आता आपण करू. सुचित्व शरीर आणि त्याने केलेली कर्मे शुद्ध असणे म्हणजे बाह्य सुचिता. मन आणि बुद्धीमधल्या भावना आणि विचार शुद्ध असणे ही अंतर सुचिता. शरीराच्या बाह्य स्वच्छतेची प्रक्रिया ही रोज सहजपणे घडून येणारी गोष्ट आहे. शरीर अधिक सुंदर आणि तजेलदार दिसावं यासाठी सौंदर्य प्रसाधनांची आणि अनुषंगिक जाहिरातींची तर एलचेलच आहे. परंतु मनाची चित्ताची अंतःकरणाची स्वच्छता करणे कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाही निर्मळ मन काय करेल साबण. माणसाचे अंतःकरण जर शुद्ध नसेल तर त्याने बाह्यता पूजा अर्चा उपास तपास तीर्थयात्रा अशा कितीही गोष्टी केल्या तरी तो एक प्रकारचा दांभिकपणाच ठरतो. अंतरंग निर्मळ करण्याचे महत्वाचे साधन म्हणजे आपली सत्कर्मे. पुष्कळदा दिसताना कर्मे एकसारखी दिसली तरी ती एकाच मापाने मोजता येत नाही. कर्माचा हेतू किंवा त्याची प्रेरणा यावरून त्याची गुणवत्ता ठरते. उदाहरणार्थ दरोडेखोराने केलेला खून आणि स्वदेशाच्या रक्षणासाठी सैनिकांनी घेतलेला शत्रूचा बळी यामधले अंतर स्पष्ट आहे. कर्म करताना शुद्ध भाव असणे कोणाचं आहित नसणे भगवंताच्या सेवेप्रित्यर्थ केलेले कर्म मुख्यतः आत्मभावावर राहून केलेले कर्म अंतरंग उजळते. संत एकनाथ महाराजांनी हिशोबात 1 पैची खोट येत होती म्हणून रात्रभर जागून हिशोब तपासला आणि चूक शोधून काढली. जोपर्यंत अंतरात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही तोपर्यंत बाह्य कर्माचे शांती समाधान आनंद यांच्या रूपाने मिळणारे फळ प्राप्त होताना दिसत नाही. आत्मज्ञान ठसण्यासाठी अंतरंग उजळणे आवश्यक आहे. अंतरंग उजळण्यासाठी मनाची चित्ताची अंतःकरणाची वारंवार उद्भवणारी मलिनता दूर करणे आवश्यक आहे. नाना विकार वासना संकल्प विकल्प याने मन व्यापून जाते. बुद्धी मुळातच सत्वगुणी स्थिर दृढनिश्चयी असून सुद्धा विविध प्रकारच्या मोहांनी तिला मलिनता येते. त्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. स्वामी मकरंदनाथ म्हणतात त्याप्रमाणे युक्त आहार विहाराने साधकाने वृत्ती आवरायला पाहिजे. जसा जसा अंतर्यामी वृत्ती उठतात त्याप्रमाणे त्या बाहेर प्रगट होताना दिसतात. याबाबत मी एक छोटासा प्रयोग करत आहे. दिवसभरामध्ये ठराविक वेळेनंतर साधारण 1 तासाने मी आत्मरूप शांत स्वरूप प्रेमस्वरूप आहे विकारांपासून मी अलिप्त आहे याचे काही क्षण स्मरण करून मग पुढच्या कामाला सुरुवात करते. यामुळे अंतर्बाह्य निर्मळ असण्याचा अनुभव येतो शांतीचा अनुभव येतो. प्रतिकूल परिस्थितीत मात्र याबाबतीत तितकेस यश मिळाले नाही परंतु माझा प्रयत्न चालू आहे. विविध कर्मे करत असताना अलिप्तपणा धारण करून संकल्प विकल्प कृत्य अकृत्य याबद्दल जो साधक विशेष जागरूक असतो तो आंतरबाह्य सूचित होतो. एखाद्या पांढऱ्या शुभ्र स्फटिकगृहात जर का दिवा लावला तर तो बाहेर सुद्धा जसा तसा डोलत असताना दिसतो तसेच आत बाहेर पवित्र असलेल्या साधकाचे व्यक्तिमत्व प्रत्ययास येते. हरिओम तत्सत. यानंतर श्री संतोष देशमाने चिंतन प्रगत करते.
श्रीराम अस्तेय याचा अर्थ दुसऱ्याच्या धनाची संपत्तीची चोरी न करणे. प्रथम आपण पाहू स्तेय म्हणजे काय. चालू काळात आपण स्तेयाची अनेक उदाहरणे आपल्या भोवती घडताना पाहतो. भ्रष्टाचार अनेक 2G 3G सारखे घोटाळे लाचखोरी मॅच फिक्सिंग चोरी दरोडे यांसारख्या घटनांनी वर्तमानपत्रे भरून वाहत असतात. आपण म्हणू की या गोष्टींपासून आम्ही फारच दूर आहोत. मग यापेक्षा आपल्या जवळपास आढळणारी उदाहरणे म्हणजे कर्ज चुकणे कर्ज बुडवणे टॅक्स चुकविणे विजेची चोरी भाडे चुकवणे इत्यादी. आणि याहीपेक्षा सर्रासपणे आढळणाऱ्या गोष्टी म्हणजे लग्नात हुंडा घेणे नोकरीच्या ठिकाणी किमती भेटवस्तू स्वीकारून कोणाला तरी फेवर करणे हॉस्पिटलमध्ये पेशंट पाठवण्यासाठी डॉक्टरांनी कमिशन घेणे LTA क्लेम करताना खोट्या पावत्या जोडणे अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. साधकाच्या दृष्टीने पाहता या सर्व गोष्टींचा त्याग तर आवश्यक आहेच परंतु त्याहीपेक्षा सूक्ष्म पातळीवर जाऊन अस्तेयाचे आचरण करणे गरजेचे आहे. अंतरंगातच जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी अभिलाष उत्पन्न होऊ न देणे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. परमपूजनीय स्वामीजी म्हणतात, आपण मुळातच स्वतःच्या ठिकाणी परिपूर्ण आहोत या भावात राहून दुसऱ्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ न धरणे म्हणजे अस्तेय. या संदर्भात परमपूजनीय स्वामी माधवनाथांची एक आठवण आहे. ते प्रवचनाला निघालेले असताना त्यांच्या भगिनींनी नवीन घेतलेला सोफासेट बघण्याकरता त्यांना घरात बोलवले. स्वामीजी घरात गेले, काही क्षण ते त्या गुबगुबीत सोफ्यावर बसले आणि लगेच उठले. त्यांच्या मनात आले, न जाणो हा सोफासेट माझ्या मनात जाऊन बसेल. संत या बाबतीत कसे सावध असतात हे या प्रसंगावरून दिसते. स्त्रियाच्या संपर्कात असताना मनुष्याची सतत तगमग होत असते. त्याची तृष्णा काही केल्या शमत नाही, त्याची कासाविषयी वाढते आणि तो अप्रसन्नतेला प्राप्त होतो. इथेच अस्तेय आणि संतोष यांचा निकटचा संबंध येतो. संतोष हा पाच नियमांपैकी एक. कोणत्याही समविषम परिस्थितीत चित्ताची समता प्रसन्नता राखणे म्हणजे संतोष. आपल्याला असंतोष अप्रसन्नता प्राप्त होते ती मुख्यत्वे कर्म करीत असताना अथवा एखादे कर्म पूर्ण केल्यानंतर. मागच्या महिन्यात यासंबंधी स्वतःचे परीक्षण करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे कर्मामध्ये आसक्ती आग्रही वृत्ती असते. एखाद्या ठिकाणी एखाद्या क्षेत्रात 20-25 वर्षे काम केल्यानंतर वृत्ती फारच आग्रही होते. ज्या कामामध्ये आपला अतिरिक्त मी कालवलेला असतो त्यातून शांती समाधान मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कर्म करीत असताना आड येणारे ममत्व. याबाबतीत माझा एक अनुभव सांगतो. मागच्या महिन्यात ऑफिसमध्ये माझ्या टीमच्या अप्रायझल्सच्या संदर्भात बऱ्याच मीटिंग्स आणि वरिष्ठांशी चर्चा झाल्या. कंपनीच्या टाईट आर्थिक स्थितीमुळे यावर्षी प्रमोशन्स आणि चांगली रेटिंग्स यांच्यावर बरीच बंधने आली होती. नॉर्मली मी अशा मीटिंग्समध्ये टीम मेंबर्स विषयी मुद्देसूदपणे बोलतो, परंतु यावेळी आपल्या मनासारखे होत नाही हे पाहून आणि त्यांचे होत असलेले नुकसान पाहून बरीच ताणताण झाली. तेव्हा माझे सिनियर ऑफिसर मला म्हणाले, संतोष अशा प्रसंगांमध्ये तुला डिस्पॅशनेट होता आले पाहिजे. त्यांच्या या उद्गाराने भानावर आलो. जणू स्वामीजीच मला ममत्वरहित होऊन कर्म करण्यास सांगत होते. त्यानंतर मी ते काम विवेक जागृत ठेवून पूर्ण केले, परंतु आधीच्या प्रसंगांमध्ये चित्त बऱ्याच प्रमाणात अस्वस्थ होते. आणि तिसरा अनुभव म्हणजे कर्म करीत असताना येणाऱ्या कर्मफलाच्या विचारांचा. स्वामीजी सतत आपल्याला फलशेचा त्याग करण्यासंबंधी सावध करीत असतात, त्यामुळे काही चिंतन होते, परंतु फलाशेचा मनथा त्याग ही गोष्ट कठीण जाते. जरा सावधानता ढळली की कर्मफलाचा विचार कधी सुरू झाला तेच कळत नाही. या तिन्ही गोष्टीतून असे लक्षात आले की कर्मातील आसक्ती ममत्व आणि फलाशा यांच्यामुळे कर्म दूषित होते आणि त्याचा परिणाम आपल्या अंतर्व्यक्तीवर झाल्याखेरीज राहत नाही. मग यावर उपाय काय? तर असे वाटते की सर्वात रामबाण उपाय म्हणजे सद्गुरु स्मरण. व्यवहारात येणाऱ्या समर प्रसंगांमध्ये त्यांचे स्मरण झाले की आपण भानावर येतो आणि तेथून पुढचे कर्म सुधारतील. आपली रोजची साधना जर चांगली होत असेल तर त्यातून मिळणाऱ्या शांती समाधानाच्या प्रकाशात दिवसभरातील कर्मे होतात आणि त्यामुळे चित्ताची प्रसन्नता संतोष ढळत नाही. असा हा अस्तेय आणि संतोष यांचा परस्परांशी आणि आपल्या शांती समाधानाशी निकटचा संबंध आहे. साधकाने चोरीच करायची झाली तर कशाची करायची? संत नरहरी सोनार म्हणतात, मनबुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी. तर केशव स्वामी म्हणतात, चोरीले गुरुवाक्य ते मी परतून देईना. स्वामीजी, गुरुवाक्याची चोरी जी आम्ही आपल्याकडून केली आहे ती परत करण्यासाठी नाही. ही चोरी आमच्याच अंतरात सतत राहावी यासाठी आपण आम्हावर कृपा करावी. हरिओम तत्सत. यानंतर सद्भक्त दिनेश शेठ तप आणि ब्रह्मचर्य यावर आपले चिंतन प्रकट करतील. हरिओम.
श्रीराम. तप हे एक शारीरिक व्रत म्हणून सांगितलेले आहे. ज्ञानोबा माऊली म्हणतात, तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आठणी करणे जे वीरा ते चितप. स्वरूपाचा बोध होण्यासाठी शरीर प्राण व इंद्रिये यांची आठणी करणे त्यांना जिजवणे हेच तप होय. तपाची आवश्यकता सांगताना परमपूज्य अनंतरावजी आठवले सांगत असत, सायन्समधील लहान सहान गोष्टींचे नियम आणि सत्य करण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. देहभान विसरून एकाग्र व्हावे लागते. न्यूटन, आर्किमिडीस, मादाम क्युरी यांची जीवनचरित्रे या दृष्टीने प्रेरणादायक आहेत. या कष्टांनाच तप असे म्हणतात. तप आचरायचे म्हणजे ध्येयनिष्ठेसाठी मन एकाग्र करून ते शुद्ध व पवित्र होण्यासाठी ध्यान नामादी साधना करणे. पूजनीय स्वामी मकरंदनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी साधक दशेत केलेल्या प्रदीर्घ नाम व ध्यानाच्या बैठकी हे तपाचे उदाहरण आपल्या समोर आहेत. ध्यानामध्ये मन व प्राण यांची आठणीच होत असते. पूजनीय स्वामी माधवनाथ तपाची आवश्यकता सांगताना म्हणत असत, परमार्थ जर इतका सहज असता तर ऋषी मुनींनी साधना करताना एवढ्या दाढ्या वाढवल्या नसत्या. असं वाटतं आपण आपल्या सामान्य जीवनात भगिनी वर्गासाठी टीव्हीवरील एखादी आवडती मालिका असो किंवा पुरुष वर्गासाठी आवडत्या खेळाडूची उदाहरणार्थ युवराज सिंगची रंगत आलेली क्रिकेटची मॅच असो, ती सोडून केंद्राच्या वेळेला गणेशपुरममध्ये वेळेवर हजर होतो ही देखील तपाची एक सुरुवातच आहे, कारण त्यावेळी देखील आपल्या इंद्रियांची आठणीच होत असते. आत्मप्राप्ती या ध्येयासाठी विवेक उत्पन्न होऊन साधनेला प्रवृत्त होणे हे देखील तपच होय. यासाठी भगवंतांनी युक्त आहार आणि विहार सांगितलेला आहे. तप या गुणाचा अभ्यास करताना आम्ही प्रामाणिकपणे बघितले की ध्यान नामाच्या प्रदीर्घ बैठका आपल्याकडून होतात का, तर असे लक्षात आले की 3-4 महिन्यातून एकदा अशी बैठक घडते. महिन्यातून 2 तरी अशा बैठकी व्हाव्यात असा संकल्प आम्ही केला आहे. तप या गुणाच्या अभ्यासाने आत्मला भोवण्यासाठी शरीर प्राण व इंद्रिये यांना ईश्वर दर्शनाकरता झिजवले जाते, त्यामुळे सहजच ब्रह्मचर्य या मानसिक व्रताचा अभ्यास होण्यासाठी मदत होते. मन प्रसन्न ठेवण्यासाठी जे उपाय केले जातात त्यात प्रथम उपाय म्हणजे ब्रह्मचर्य असे शंकराचार्य सांगतात. व्यापक अर्थाने जो साधक स्वरूपस्थ ब्रह्मभावात राहून आचरण करतो, जो आत्मानंदात रमून राहण्याचा प्रयत्न करतो तो ब्रह्मचर्य आचरतो. जसं की स्वामी स्वरूपानंद सतत अनुसंधानात ब्रह्मभावात असत. ब्रह्मचर्य याची दुसरी बाजू म्हणजे मनात काम व कामना यांचे चिंतन न करणे. जहा काम है वहा राम नाही, जहा राम है वहा काम नाही असे संतवचनच आहे. शरीराला अत्यावश्यक तेवढे धर्म्य व नीतिमान्य विषय सेवन हे म्हणजे ब्रह्मचर्य. पूजनीय स्वामी माधवनाथ म्हणत असत, जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय बरोबर नाही. ब्रह्मचर्य या गुणाचा अभ्यास करत असताना असं तपासलं गेलं की मनात एखादी कामना निर्माण झाली की आपण त्याला कसे रिॲक्ट करतो, जसं की बाहेर जेवायला किंवा फिरायला जाण्याची इच्छा, काही वेळा ती विवेकाने आवरली गेली तर कधी ती पोस्टपोन केली गेली, अनावश्यक विषय सेवनाची ठिकाणे शोधून ती कमी करण्याचा प्रयत्न झाला. दुसरं म्हणजे असं बघण्याचा प्रयत्न झाला की साधने व्यतिरिक्त ब्रह्मभावात राहण्याचा अभ्यास आपल्याकडून किती होतोय, तो आपल्याला किती जमतोय. असं लक्षात आलं की ऑफिसमध्ये जाईपर्यंत बऱ्याच अंशी जमलं पण नंतर ते विसरलं गेलं. परत लंच टाईममध्ये तीव्रतेने मी सच्चिदानंद आत्मात या गुरुवचनाचं स्मरण झालं. जेवढं जमलं तेवढं सद्गुरूंची कृपा म्हणून खूप प्रसन्न वाटलं. ज्यावेळी जमलं नाही त्यावेळी स्वामीजींची मनोभावी प्रार्थना केली गेली की स्वामीजी आपणच माझ्याकडून करून घ्या. ब्रह्मचर्य या गुणाचा अभ्यास करताना विषय सेवन करत असताना त्यापासून डिटॅचमेंट अनुभवणे हा भाग देखील महत्वाचा आहे. याचा अभ्यास कसा करावा याबाबत सद्भक्त पंकजांनी छान मार्गदर्शन केले. त्या दिवशी आयपीएलची फायनल मॅच होती. ते म्हणाले, मॅच पाहताना 2 ओव्हरच्या ब्रेकमध्ये किंवा स्ट्रॅटेजिक टाइम आउटच्या वेळेस टीव्ही बंद किंवा म्यूट करून आपण एक अभ्यास करूयात. या ब्रेकमध्ये निर्विचार किंवा विषयांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करूयात. हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केल्यानंतर असे जाणवले की काही ब्रेक्स नंतर मन सहजच शांत व निर्विचार होते. या शांत अवस्थेत राहण्यात खूप समाधान शांती मिळत होती. अशा प्रकारे तप हे शारीरिक व्रत शरीर इंद्रिय व प्राण यांना जिजवून ब्रह्मभावात राहायला शिकवते, तर ब्रह्मचर्य हे मानसिक व्रत आत्मस्थ राहून मर्यादाशील आचरण करायला शिकवते. या यमनियमांचे आचरण करून व साधना व सद्गुरुकृपा यांच्या आधारे या जन्मी आपले जीवन धन्य व्हावे अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी आपण करूयात. हरिओम तत्सत. यानंतर सद्भक्त भारती सरदेसाई आपले चिंतन प्रकट करतील.
श्रीराम, आपण 5वा यम अपरिग्रह पाहणार आहोत. यम म्हणजे अनावश्यक विषयांचा किंवा त्याबाबतीतल्या साधनांचा त्याग. परमार्थामध्ये स्थूल पातळीवरचा त्याग तर गृहितच धरलेला आहे, पण महत्वाचं म्हणजे मनत आतूनच त्याग अपेक्षित आहे. एखादी वस्तू जरी संग्रहात नसेल तरी ती वस्तू आपल्याकडे नाही याची जर सतत आठवण होत असेल तर तो त्याग म्हणता येणार नाही. कित्येकदा अनावश्यक वस्तू विषय यांच्याबरोबर अनावश्यक व्यक्ती घटना विचार मनात गर्दी करून राहतात, त्याचाही त्याग घडायला हवा. आपल्याकडे आहेत त्या वस्तूंच्या संग्रहामध्ये मन गुंतलेलं नसावं, मग तो संग्रह छोटा असो किंवा मोठा. थोरले स्वामीजी नेहमी पावसच्या स्वामीजींचा अभंग सांगायचे, धन सुत दारा असू दे पसारा नको देऊ थारा असत तिथे, आणि असू दे पसारा म्हणजे ते अगदी ऍक्शन करायचे, असू दे पसारा असं नकोय. ही ओळ मनात आठवत होती आणि त्याचवेळी माझं लक्ष खोलीतल्या माझ्या कपड्यांच्या कपाटाकडे गेलं आणि मला टेन्शन आलं, कारण बरोबर असू दे पसारा असंच झालं होतं. वेगवेगळ्या निमित्ताने घेतलेले, कोणी दिलेले असे भरपूर कपडे, त्याची गर्दी कपाटात जमली होती. मी तातडीनं सॉर्टिंग करून त्यातले काही कपडे बॅगमध्ये भरले की ते देऊन टाकायचे म्हणून, पण असं करूनही पसारा फारसा काही आटोक्यात आलेला दिसत नव्हता. मग मी मनाची समजूत काढली की तर असू दे, जेवढे आवश्यक तेवढेच उरलेत. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये अपरिग्रह म्हणजे कसं कठीण प्रकरण आहे याची बोसरी जाणीव मात्र मला झाली. किती सहजपणे एकनाथ महाराजांनी स्वतःचं घर कित्येकदा लुटवलं हे म्हणणं अगदी सोपं आहे, पण स्वतःवर वेळ आली की प्रत्येक वस्तूमध्ये आपण किती अडकलोय हे जाणवलं. त्यातून काही प्रमाणात सुटण्यासाठी अपरिग्रहाचीच दुसरी बाजू म्हणून दान पाहता येईल, त्यातून त्या वस्तूची आसक्ती कमी होऊ शकेल. पण उत्तम वस्तू मनःपूर्वक जर का दिली तर ते दान होईल. बोहारणीला जुने कपडे देणं हे म्हणजे दान नाही. त्यामुळे प्रयोग म्हणून मी माझा एक आवडता ड्रेस मैत्रिणीला दिला जो तिलाही आवडायचा. ड्रेस दिला, कपाटातनं गेला, पण मनातनं जायला वेळ लागला. पण मग असं मनात विचार केला की आपण जर का अहम आत्मा हे सारखं भोगतो तर मी आत्मा आहे, परिपूर्ण आहे, तर या ड्रेसची काय मातबरी की त्याच्यामुळे माझं समाधान हालेल. आणि मग मन शांत झालं. अपरिग्रह हा यम पाहताना प्रामुख्याने अनावश्यक वस्तू किंवा विषय यांचा त्याग घडायला हवाय. खरं तर सर्वात अनावश्यक म्हणजे आपला अहंभाव, आपली देहबुद्धी, त्याचाच खरं तर त्याग घडायला हवा. मूळ उखडलं तर पुढे वृक्षाची वाढ होणार नाही, त्यामुळे जर अहंभाव गेला तर त्या अनुषंगाने येणारी आसक्तीही राहणार नाही. पण अहंभाव जाणं अजिबातच सोपं नाहीये, त्याच्यावर संपूर्ण शरणागती हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी आपण पुढचा नियम पाहत आहोत, तो म्हणजे ईश्वर परिधान, सर्व कर्म ईश्वरार्पण करणं. कर्माचा उपयोग चित्तशुद्धीसाठी आहे. प्रत्येक कर्मामध्ये भगवंत हा अनसीन पार्टनर आहे असा जर का भाव असला तर प्रत्येक कर्म विवेकाने घडेल. पण कर्माबरोबरच सद्गुरूंनी सांगितलेली ध्यान नामादी साधनाही करावी लागते. नामस्मरणपूर्वक उत्तम कर्म घडलं तर ते सहजच भगवंताला अर्पण होतं आणि त्यातून मनाला जी स्थिरता मिळते त्याचा ध्यानामध्ये उपयोग होतो. असं मग ध्यान आणि कर्म परस्पर पूरक होऊन जातं. कर्म गडबडलं तर ध्यान विस्कळीत होतं, पण तरीही कट्टानं ध्यान केलं तर कर्मातील व्यग्रता हळूहळू शमते आणि मन स्थिर होऊन कर्मही सुधारतं. भगवंत प्रेमस्वरूप आहे, माझ्या आत आणि बाहेरही प्रत्येक कर्मात तो आहे असा भाव जर का टिकला तर त्याच्या प्रेमाची जाणीव आपल्याला होते. पण हे सगळं कितीदाही घोकलं तरी कर्माच्या अंगानं बऱ्याचदा खिन्नता व्यग्रता येते. आपला दिवसातला बराचसा काळ नोकरी व्यवसाय या ठिकाणी जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकृतींशी आपला संबंध येतो. कधी कधी सहज सुरळीत कर्म होतात तर कधी संघर्ष निर्माण होतो. या सगळ्यामध्ये एक प्रकारचा ताण व्यग्रता मनात शिरायला लागते. त्यातून वाचण्यासाठी मी एक प्रयत्न केला. गेले काही काळ संध्याकाळी ऑफिसमधनं घरी निघताना मी माझ्या डेस्कला मनोभावे नमस्कार करते, स्वामीजींचे चरण क्षणभर डोळे मिटून आठवते आणि त्यांची प्रार्थना करते की आज जी काही कर्म तुम्ही माझ्याकडनं करून घेतलीत ती तुमच्या चरणी अर्पण करते. हे बऱ्याचदा मेकॅनिकली होतं, पण स्वामीजी कृपाळू आहेत, त्यांच्या कृपेने कधीतरी माझी कर्म उत्तम होऊन खरंच त्यांच्या चरणी रुजू होतील. त्यांच्या ठिकाणी असलेलं प्रेम आनंद कर्मातून मला अनुभवता येईल. आपला ईश्वर म्हणजे आपले स्वामीजी, त्यांना अर्पण होतील अशीच कर्म आपल्याकडनं घडोत आणि ईश्वर प्रणिधान आपल्याला साधता येवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. आता याच्यापुढे सद्भक्त स्मिता महाजन कर्मातून मिळणारी शांती याच्यावर आपलं चिंतन प्रकट करेल आणि त्यापूर्वी सद्भक्त गौरी सरदेसाई अभंग सादर करेल.
मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन। आए हो कहाँ से तुम अब जा रहे किधर, आए हो कहाँ से तुम अब जा रहे किधर, इतना विचार मन में लो, इतना विचार मन में लो बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, मन की तरंग रोक लो बस हो गया भजन। दुनिया तुम्हें बुरा कहे सुनकर क्षमा करो, दुनिया तुम्हें बुरा कहे सुनकर क्षमा करो, बानी का स्वर सुधार लो, बानी का स्वर सुधार लो बस हो गया भजन। नेकी सभी के साथ में बन जाए सो करो, नेकी सभी के साथ में बन जाए सो करो, मत सिर पे बदी का भार लो, मत सिर पे बदी का भार लो बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, मन की तरंग रोक लो बस हो गया भजन। सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का, सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का, निज हंस रूप जान लो, निज हंस रूप जान लो बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन।
श्रीराम सद्गुरूंनी दिलेली साधना अत्यंत श्रद्धेने व प्रेमाने करत असताना प्रत्येक साधकाच्या जीवनात अशी वेळ नक्कीच येत असेल की त्याला आपल्या व्यवहाराची व साधनेची सांगड घालणे आवश्यक वाटू लागते। साधना जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास झाल्यावर आपण जेव्हा व्यवहारात उतरतो तेव्हा साधनेत मिळवलेली ही शांती हळूहळू उतरते व आपण आत्मभावावरून देहभावावर येतो। प्रपंच परमार्थ रूप करण्याची व्यवहारकाळी प्रत्येक कर्मात ध्यानात मिळवतो तशी शांती मिळवण्याची आवश्यकता वाटू लागते। परत व्यवहारकाळी मिळवलेला शांतीचा उपयोग साधनेसाठी नक्कीच होतो असे चिंतन व त्यावर अभ्यास आम्ही मिळून केला। याचेच महत्व जाणवणारी एक घटना नुकताच अनुग्रह झाल्यावर माझ्या बाबतीत घडली होती। आम्हा मैत्रिणींमध्ये असे काही घडले की खूपच अस्वस्थता आली होती। ध्यानातही तेच विचार आणि व्यवहारकाळी देखील तेच। हे चक्र कुठेतरी संपुष्टात यावं असं तीव्रतेने वाटू लागले आणि जाणवले की आपण व्यवहारकाळी या विचारांपासून लांब राहिल्याशिवाय ध्यान सुधारणे अवघड। खरंच तसे केल्यानंतर मात्र जी शांती आणि समाधान मिळू लागले त्याने ध्यान अधिक चांगले जमू लागले। यानंतर मात्र प्रत्येक कर्मात शांती मिळवण्याची माझी धडपड सतत चालू राहिली। मागच्या 5-6 महिन्यांपासून माझे शेड्यूल अतिशय व्यस्त असे असताना देखील मन सहज अंतर्मुख होत होते। मी नकळत विचार करू लागले या नित्य कर्मात शांती मिळवण्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो, स्वामीजींना अपेक्षित असे आपल्याकडून होते आहे का, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसा अभ्यास करण्याची सहज संधी मिळणं ही त्यांचीच कृपा आहे असे मी समजते। गीतेतील 6व्या अध्यायातील 3र्या श्लोकावरचे ज्ञानेश्वर महाराजांचे निरूपण वाचल्यावर लक्षात आले की कर्माचा हा जिना चढताना यमनियमांचा अभ्यास एक मूलभूत गोष्ट आहे। त्यातच कर्मातील शांती अंतर्भूत आहे. यांना धरूनच पुढील अभ्यास करायचा आहे. शिवाय गीतेत कर्मातील शांती प्राप्त करण्याच्या ज्या युक्त्या भगवंतांनी सांगितलेल्या आहेत त्याही समोर ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. स्वामीजी सांगतात की आपण आपल्या नियतकर्मांचे नियोजन केले पाहिजे. अशा नियोजनामुळे खरंच माझा कर्मांचा पसारा कमी होऊन साधनेला एक निश्चित वेळ देण्यात यश आले. पाट्याला आलेली सगळी कर्मे ही स्वामीजींचीच इच्छा व तेच आपल्याकडून ती करून घेत आहेत असा भाव सतत ठेवण्याचा अभ्यास आम्ही करू लागलो. माझा दिनक्रम अतिशय व्यस्त असून त्यात आवडत्या नावडत्या अशा सगळ्या कर्मांचा समावेश असतो व कुठलीही पळवाट नसते. त्यात माझ्या व्यवसायातील सर्जरीचे कॉल्स, घरातील सगळी कामे व नावडती अशी बँकेची व अकाउंटची कामे असतात. अशा अभ्यासामुळे ती सगळीच्या सगळी कशी घडतायत याचा पत्ता देखील लागत नाही असे जाणवू लागले. रोजची व तीच तीच रिपीट होत असलेली कर्मे आम्ही नामस्मरणपूर्वक किंवा स्वामीजींच्या स्मरणात करायचा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे अवर्णनीय अशा शांती समाधानाचा अनुभव येऊ लागला. सगळी कर्मे उत्कृष्ट तर होतच होती, शिवाय स्वामीजींचे सान्निध्यही अनुभवायला येत होते. हे जेव्हा अवघड वाटायचं तेव्हा आम्ही सद्गुरूंप्रित्यर्थ कर्म करत आहोत, त्यांची प्रसन्नता लाभावी याकरता आपण कर्म करत आहोत असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जाणवायला लागले की बँकेची अकाउंटची कामे जी कंटाळवाणी वाटायची त्यांचा व्याप न जाणवता सहज होत आहे. सगळे व्यवहार सहज गमत असून बहुतांश वेळी वृत्ती आत राहत आहे असेही जाणवले. स्वामीजी आपले अनसीन पार्टनर आहेत, आपली कर्मे काय तर आपल्या मनातील विचार देखील ते जाणत आहेत असाही भाव कधी कधी ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे प्रकर्षाने जाणवले की संपर्कात येणाऱ्या सगळ्या व्यक्तींचे नेगेटिव्ह पॉइंट बाजूला सरून परिस्थिती आहे तशी स्वीकारून स्वामीजींच्या सान्निध्यात साक्षीत्वाच्या अभ्यासाने सहज आनंदाने आपले कर्मे होत आहेत. तू मानसा नियम करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे, याचे तंत्र कसले. खूप दमून आल्यावर घरातील कर्मांचा पसारा जेव्हा समोर ठाकतो तेव्हा घरातील व्यक्तींमध्ये भगवंत पाण्याचा मी कटाक्षाने अभ्यास करू लागले. मग सहज प्रेमभाव सेवाभाव राखायला मदत तर झालीच, खूप समाधान देखील मिळाले. सगळ्या मध्यवर्ती संकल्पांभोवती गुंफलेला हा अभ्यास खूप आनंददायी व समाधान देणारा होता. त्याचा परिणाम माझ्या व्यवसायातील सर्व कर्मांवर प्रकर्षाने जाणवू लागला. साक्षीत्व, अंतर्मुखता, स्मरण, प्रेमभाव आणि शरणागती सगळं राखून माझी कर्मे होऊ लागली आणि फळापेक्षा जी सर्वसाधारणपणे असायची ती नाहीशीच होऊ लागली असेही जाणवले. स्वामीजी मध्यवर्ती संकल्पांद्वारे हा अभ्यास आपल्याकडून नकळत करून घेत आहेत हे जाणून कृतज्ञ वाटले. या सगळ्या अभ्यासादरम्यान एक खूप महत्वाची अशी गोष्ट लक्षात आली की आपले प्रयत्न देहमन बुद्धीवर राहून करून चालणार नाहीत, आत्मभावावर राहून करावीत, तरच कर्मात जी शांती प्राप्त करायची आहे ती मिळते. नाहीतर कर्म कितीही उत्कृष्ट केले तरी देखील त्रास, व्यग्रता व कटकटच अनुभवायला येते. जेव्हा असं कटाक्षाने अभ्यास होतो तेव्हा कर्मात मिळवलेली शांती ध्यानात प्रकर्षाने जाणवते. ध्यानाच्या अगदी सुरुवातीपासून ही शांती जाणवते व सोहमभाव राखण्यास मदत होते. मनातील विचारांचा ओघ कमी राहतो व साक्षीत्व सहज जमते. अशा बैठकीतून अधिक समाधान व आत्मशांती लाभते हे लक्षात आले. अशा सततच्या प्रयत्नांनी आपला जीवनप्रवास आनंददायी होऊन आपल्या ध्येयापर्यंतची वाटचाल वेगाने होवो अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते. हरिओम. आता ध्यानात मिळवलेल्या शांतीचा हात धरून कर्मातील निपुणतेकडे कसे जाता येईल यावर चिंतन सद्भक्त अविनाश राऊर करतो.
कृपया सर्वांनी पुढे सरकून घ्यावे, भगिनी वर्गाने ऑडिओ व्हिडिओ रूमच्या बाजूला सरकावे. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. यम नियम आदी अष्टांग योगाच्या आधारे ध्यानातून कर्माच्या निपुणतेचा अभ्यास वैयक्तिक साधनेकरिता अतिशय लाभदायक ठरला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथ सहजची योग उघडे ना अभ्यास येता. अर्थात बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि मग अंतःकरणात सुख वाढते. अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहज होतो. उत्तम कर्माचा अभ्यास करताना अष्टांग योगाची युक्ती दैनंदिन जीवनात जितक्या प्रमाणात जमली तितक्या प्रमाणात ध्यानात सुखाचा अनुभव आला आणि अगदी योगारूढता आलं नसलं तरी अभ्यासाच्या निमित्ताने दैनंदिन कर्मात चित्तशुद्धी, चित्तशुद्धीतून अनुसंधान, अनुसंधानातून साक्षित्व आणि साक्षित्वातून कर्मातील शांती प्राप्त होऊ शकते असा आत्मविश्वास मात्र निर्माण झाला. भोजनासारखे दैनंदिन कर्म हे फक्त उदरभरून म्हणून न करता सोहमबोधात राहून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भोजन हे ध्येय मन बुद्धीच्या पातळीवर होत आहे पण आतला मी हा त्यापासून वेगळा आहे ही जाणीव काही प्रमाणात का होईना पण नक्कीच झाली. त्यामुळे आपण भगवंताचा प्रसाद ग्रहण करत आहोत अशा भावाने केलेल्या कर्मात किती शांती लाभते याचे थेट प्रत्यंतर आले. कर्माच्या उत्तम चक्राचा अभ्यास करण्यापूर्वी ध्यानात प्राप्ती झालेली शांती व्यवहारामध्ये उतरलो की हरवून जात असे पण हा अभ्यास सुरू केल्यावर मात्र इंद्रिय मन बुद्धी दैनंदिन कर्मात कशाप्रकारे वर्तन करतायत याकडे बारीक लक्ष ठेवण्याची सवय लागली आणि त्यांचं वर्तन यमनियमांना धरून नसेल तर ते त्वरित योग्य प्रकारे रेक्टिफाय केलं जाऊ लागलं. ध्यानात मिळवलेली शांती आणि यमनियमादी अष्टांग योगाचा अभ्यास याचा दैनंदिन कर्मावर एक सूक्ष्म परिणाम होत आहे असे जाणवले. व्यवहारात कर्म करीत असताना एकूणच परमार्थांचे विचार, भगवंतांचे विचार, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचे पूर्वीपेक्षा अलीकडे जरा जास्त स्मरण राहू लागले. त्यामुळे ध्यानात मिळवलेला आनंद अथवा शांती व्यवहारात देखील पूर्वीच्या तुलनेने अधिक काळ टिकून राहत आहे असं लक्षात आलं. उदाहरणार्थ वाहन चालवत असताना किंवा स्नान करताना, ऑफिसमध्ये स्पेअर टाईममध्ये किंवा बस स्टॉपवरती उभे असताना अशी छोटी छोटी दैनंदिन कर्म करत असताना पण साक्षीत्व अधिक व्यवस्थित जमू लागले. तसेच फॅक्टरीच्या गेटमधून आत जात असताना आता काय काय कामं करावी लागणार आहेत असा विचार न येता भगवंताच्या कृपेने आपल्याला या विश्वरूपाची सेवा करण्याची संधी मिळत आहे असा भाव निर्माण होऊ लागला. त्यामुळेच अधूनमधून सोहमच्या अनुसंधानात राहून काम करण्याचा प्रयत्न पण सफल झाला. तसेच सहकाऱ्यांच्या बरोबर कधी वादाचे प्रसंग आलेच तर अहिंसेच्या आधारे आतमध्ये शांत राहून साक्षीत्वाने त्या प्रसंगातून पार पडता आले. कित्येक वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की ऑफिसमध्ये आपण जी कामं करत असतो त्यात आपले वरिष्ठ अधिकारी त्यांनी ते काम स्वतः केलं म्हणून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस पूर्वी खूप त्रागा व्हायचा पण ब्रह्मचर्य म्हणजे अर्थात ब्रह्मभाव राखून कर्म करण्याच्या अभ्यासामुळे ऑफिसमधलं काम करत असताना मुळातच हे काम प्रकृतीकडून होत आहे आणि स्वामीजींच्या प्रित्यर्थ घडत आहे व ते पूर्ण झाल्यावर स्वामीजींना अर्पण करायचे आहे अशा भावाने करता येऊ लागले. त्या कामाचा वरिष्ठांनी स्वतःसाठी जरी उपयोग करून घेतला तरी पुढचं सर्व स्वामीजी बघून घेतील असा भाव ठेवणं जमू लागले. या अभ्यासाने आपण व्यवहारकाळी देखील स्वामीजींपासून दूर जात नसून कर्म करीत असताना आपण नेहमी त्यांच्या सान्निध्यात राहत असतो असे स्पष्ट जाणवले. त्यामुळेच व्यवहारातील अनेक प्रसंग मनातील शांती ढळू न देता एका बेताने तोलता येऊ लागले. इंद्रिय मन आणि बुद्धी यांना नियमित करण्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास घडल्यामुळे ध्यानात मिळवलेली शांती व्यावहारिक कर्म करीत असताना आपल्याला अधिक काळ टिकवायची आहे आणि व्यावहारिक कर्म कोणत्याही संकल्पाशिवाय किंवा फळाशिवाय करायचे आहेत याचं भान ठेवणं सुलभ झालं. यम नियमादी अष्टांग योगाच्या या अभ्यासामुळे साधनेला एक निश्चित दिशा आणि प्रेरणा लाभली आहे काही शंकाच नाही. दैनंदिन कर्म योग्यपणे घडण्याकरता देहभाव, फलासक्ती इत्यादी प्रत्यय साधना मार्गातून दूर करण्यास स्वामीजींच्या कृपेने मोठ्या लाभाचा उपाय आपल्याला गवसला अशी आमची भावना आहे. इन शॉर्ट, ध्यानात मिळवलेली शांती आपल्या दैनंदिन कर्मात पण आपल्याला अनुभवायला मिळू शकते पण अर्थात त्यासाठी प्रयत्न आपल्याला करावेच लागतील आणि स्वामीजींना अपेक्षित अशी ध्यानातील आणि कर्मातील शांती आपल्या सर्वांना प्राप्त हो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. हरि ओम तत्सत.
हरि. आतापर्यंत आपण यम आणि नियमांच्या अभ्यासाचे विवरण ऐकलं. हे जरी मानसिक आणि कायिक व्रत असली तरी ती केवळ देह अथवा चित्तशुद्धी एवढ्यापुरतीच मर्यादित नसून षटपदीमध्ये म्हटल्याप्रमाणे संसार सागरातून तरुण जाणे म्हणजेच मोक्षप्राप्ती म्हणजेच निजहंस रूप जाणणे अथवा सच्चित आनंद स्वरूपाचा बोध होणे हा ह्या सगळ्या अभ्यासाचा हेतू आहे. ज्यांना असा बोध झाला अशा संतांचे चरित्र पाहिले, तुकोबा आज आपल्या गावात आहेत, त्यांचं जर का चरित्र पाहिलं तर असे दिसते की त्यांनी हा अभ्यास जन्मभर अंतस्फूर्तीने केला. पण मग माझ्यासारखा साधक की ज्याचा परमार्थ श्रवण झाले तरच टिकून राहतो त्याला उपाय काय? तर उपाय आहे सत्संगती. सुरुवातीला श्री विष्णूंना आपण प्रार्थना केली की माझ्या मनाचे दमन कर आणि विषयाच्या अभिलाषेचे शमन कर. ती प्रार्थना विष्णुरूप सद्गुरूंनाच केली होती. तीच प्रार्थना परत स्वामीजींच्या चरणी अर्पण करून आपण त्यांना मार्गदर्शनाची विनंती करूया.
ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. वय वर्ष 35 ते 50 या वयोगटाचा या वयोगटांनी सादर केलेला हा विशेष कार्यक्रम जेव्हा मी बोलायला सुरुवात करतो तेव्हा संपलेला असतो आणि आपल्याला माझ्या बोलण्याची अपेक्षा असते. यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यापैकी नुकतीच माझी जी प्रवचन ध्यान योगावर होत आहेत त्याच्यामध्ये हा यमनियम विषय आला आणि त्यावरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम तुम्ही ठरवलात. मला उमेशचं एक विधान फार आवडलं, ते म्हणजे 5 यम आणि 5 नियम 5 अधिक 5 असे 10 नसून 5 गुणिले 5 असे हे 25 आहेत. खरं म्हणजे ते कोणालाही समजेल की 5 गुणिले 5 बरोबर 25 होतात, पण मी इथं लगेच लिहिले आणि ते 25 कसे होतात ते पाहिलं. म्हणजे मानसिक व्रत अहिंसा असेल तर अहिंसा आणि शौच, अहिंसा आणि तप, अहिंसा आणि स्वाध्याय ही कायिक व्रत त्याला जोडली. अहिंसा आणि संतोष, अहिंसा आणि ईश्वर प्रणिधान, तेच मानसिक व्रत सत्य असं असेल तर त्यालाही ही 5 जोडली गेली. सत्य आणि शौच, सत्य आणि तप, सत्य आणि स्वाध्याय, सत्य आणि संतोष, सत्य आणि ईश्वर प्रणिधान अशा प्रकारे ती 25 होतात हे माझ्या लक्षात आलं. याचा अर्थ अहिंसाही हवी आणि अशुची नको. अहिंसाही हवी पण त्या जीवनामध्ये तप असावं. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप, अशी तपाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली. स्वरूप प्राप्तीसाठी म्हणून प्राण इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करणं, यांना तापवणं हे तप सांगितलं आणि मानसिक व्रत अहिंसा सांगितलं. जे शरीराला तापवणं हे करत असताना अहिंसा हे कसं अवघड आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. मनाला तापवत असताना म्हणजेच मनाचं अमन करत असताना, कडसणी देत असताना दुसऱ्या बाजूने अहिंसा सांभाळणं. इंद्रिय तर तपामध्ये वापरायची आणि अहिंसा हे व्रत मानसिक व्रत सांभाळायचं. अशा प्रकारे या यम आणि नियम यांना एक तुमच्या या कार्यक्रमामुळे एक नवीनच आयाम खरं म्हणजे प्राप्त झाला अशा प्रकारे कोणी कधी बोलत सांगत नाही, पण त्यांनी बराच उलगडा झाला. हा जो अभ्यास आहे या अभ्यासामुळं साधक सद्वर्तनी होतो आणि सद्भावयुक्त असा होतो. यमनियमांच्या अभ्यासाचा उपयोग तो आहे. त्याचं जे आंतरिक जीवन आहे मानसिक व्रत सांभाळल्यामुळं, ते आंतरिक जीवन एका उत्तम व्रतानी बंदिस्त असं होतं. आणि ती मानसिक व्रत सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा प्रकारची आहेत. या मानसिक व्रतांमध्ये अपरिग्रह, पण प्रत्यक्षात मात्र अपरिग्रह ही अशक्य गोष्ट आहे. शरीराने अपरिग्रह ही अशक्य गोष्ट आहे. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अपरिग्रह ही शक्यच नसलेली गोष्ट आहे, कारण आपण सर्वस्वी परिग्रहावर जगतो. तसं जर पाहायचं झालं तर परिग्रहाशिवाय कोणाचंही जीवन अशक्य आहे. परिग्रह म्हणजे आपण साठवून ठेवणं किंवा दुसऱ्याकडून काही घेणं. प्रत्यक्षतः परिग्रह आपल्या जीवनात ठासून भरलेला असताना मनानी मात्र आपण मोकळं किंवा निसंग राहणं हे गरजेचं आहे. आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे किंवा आपल्या आपल्या गरजेप्रमाणे प्रत्येकाचा काही एक परिग्रह प्रत्यक्षतः चालू असताना अंतस्त्यागी आणि बहिस्संगी असं या अपरिग्रहाचं लक्षण आहे. आतून त्यागवृत्ती असावी आणि बाहेरून तर संग उघडउघड असतो. घर असतं, पती असतो, पत्नी असते, मुलं असतात. अशा प्रकारचा संग हा टाळता न येण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या संगाकरता म्हणून जे जे करावं लागतं ते सगळं परिग्रहामध्ये अर्थात मोडतच. माझ्या असं लक्षात आलं की या अभ्यासामध्ये आणि जो अभ्यास ज्या पद्धतीने तुम्ही मांडला त्यामध्ये खूप सावधपणाने त्या त्या गुणांबरोबर, मानसिक गुणांबरोबर कायिक गुणांचा किंवा व्रतांचा देखील तुम्ही विचार केला आणि तशा प्रकारचं जीवन आपल्यामध्ये आहे का, नसेल तर का नाही, ते जीवन मिळवण्याकरता आम्ही काय प्रयत्न केले, त्याचा आम्हाला काय लाभ झाला, असं सर्वसाधारणपणाने सर्वांनी लिहिलं. हे निवेदन हे इतकं प्रामाणिक होतं मला असं वाटतं की हे यम आणि नियम हा भाग जर जमला तर मग त्याच्या पुढची परमार्थाची इमारत जशी जमते तसा ऐहिक ही खूप चांगला जमेल. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही अशा व्यक्तीने देखील अनुसरावेत असे हे गुण आहेत. परमार्थाकरता हे उपयोगी आहेत, पण परमार्थ नसताना देखील जीवनाकरता उपयोगी आहेत. पण या गुणांच्या पायावर पारमार्थिक इमारत मात्र फार सुंदर बांधता येऊ शकते. त्याचबरोबर अत्यंत प्रामाणिकपणाने मांडलेल्या या सगळ्या विचारांच्या मध्ये जसे गुण शोधणं ही आवश्यक गोष्ट आहे आणि त्या गुणांचं संशोधन आणि आपल्या ठिकाणी ते गुण कसे येतील हे पाहणं, तसं आपल्या ठिकाणी न कळत किंवा चुकून जे दुर्गुण जमा झालेले असतात किंवा प्राकृतिक दुर्गुण असतात आपल्याला त्याची कल्पना देखील नसते, तर तेही दूर करणं हे साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि आवश्यक असं आहे. साधक असताना देखील आणि तशा प्रकारचं मानसिक व्रत कायिक व्रत याचा विचार करत असताना देखील त्याच्या ठिकाणी काही दुर्गुण संभवतात. याचा अर्थ त्याचा पहिला अभ्यास चुकीचा चाललेला आहे असं मात्र कोणी घेऊ नये. तो प्रामाणिकपणाने चाललेला असताना देखील काही गोष्टींची दाग फिकीर आपल्याला नसते, जणू ते आपल्या प्रकृतीत जमा झालेले असतात. अशा दुर्गुणांमध्ये काही दुर्गुण अगदी स्पष्ट, उदाहरणार्थ बेफिकिरी, सत्य, अहिंसा, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान अशा प्रकारचा मानसिक आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान अशा प्रकारचा कायिक व्रतांचा अभ्यास होत असताना संस्कारांमुळं किंवा प्रकृतीमुळं कधी कधी साधक फार बेफिकीर दिसतो. तो कशा कशाबद्दल बेफिकीर असतो? तो घरात कदाचित बेफिकिरीने वर्तन करत असतो. बेफिकीर याचा अर्थ दुसऱ्याची थोडीही चिंता नसणं, दुसऱ्याची थोडीही काळजी नसणं, थोडक्यात स्वार्थी जीवन असणं. समर्थांनी असं म्हटलेलं आहे की या गुणांचा, म्हणून समर्थांनी गुणांचा अभ्यास उत्तम लक्षण आणि त्याबरोबरच मूर्ख लक्षण अशी लक्षणं दासबोधामध्ये जी दिली, कुलक्षणं देखील दिली, पढत मूर्ख लक्षणं अशी देखील दिली, अशा करतात की उत्तम गुणांच्या अभ्यासामध्ये जे बसतं त्याबरोबर मूर्ख लक्षणं जर वाचली तर आपण तिथेही कुठं कुठं बसतो असं आपल्या लक्षात येतं. पण उत्तम गुणांचा विचार करत असताना आपण तिथं बसतो हे आपल्याला कळत नाही असं होतं. आपण मूर्ख लक्षणांमध्ये बसतो हे समजत नाही, पण ती वाचली की आपल्याला समजतं. अर्थात ती जी लक्षणं आहेत ती लक्षणं दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्यांच्या ठिकाणी पाहण्यासाठी म्हणून दिलेली नाहीयेत, तर स्वतःच्या ठिकाणी त्याचा विचार करण्यासाठी म्हणून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात येतं की मी कधी कधी साधक फार बेफिकीर पाहतो, ते खर्चाच्या बाबत बेफिकीर असतात. आपण आपल्या संपत्तीचे विश्वस्त आहोत, आपली संपत्ती आहे पण त्या आपल्या संपत्तीचे आपण विश्वस्त आहोत अशी त्यांना जाणीव नसते. त्यांचं जीवन हे तसं फार लॅव्हिश असतं, साधेपणा त्यांच्या जीवनातून गेलेला असतो आणि पारमार्थिक विचार तर खूप असतात. न कळत परमार्थाला विनमुख करणाऱ्या अशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात असं लक्षात येतं. माग कधीतरी एकदा आपल्या केंद्रात मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख नाही नाम जपत में, सो सुख नाही अमीरी में असा एक कुठल्या तरी भगिनीने अभंग म्हटला. त्याच्यावर स्वामीजी असं म्हणाले की हिच्या अंगावरची साडी बघा, 1,500-2,000 तेव्हा बर का, 1,500-2,000 साडी आहे आणि अमीरीमध्ये सुख नाही असं म्हणते. खरं खुरं जीवन जगायला पाहिजे असं म्हणून स्वामीजींनी अशा या खरं खुरं जीवन जगण्यावर एक 15-20 मिनिटं संवाद साधला. म्हणून खर्चाच्या बाबत बेफिकीर असणं, तसे अजून बेफिकिरी आपल्या सोयी सवलती करता आपण दुसऱ्याचं काही घेतो आहोत, आपल्या स्वतःला महत्व आहे, आपल्या सोयी सवलतींना महत्व आहे, केवळ आपणच डोळ्यासमोर असल्यामुळं कधी कधी साधकाच्या हातून अशा कृती घडतात तर हेही बेफिकिरीमध्येच जमा होतं. साधक आहे, साधना करतो आहे, केंद्रात वगैरे येतो आहे आणि श्रवण देखील करतो आहे, 10-10 वर्ष श्रवण घडलेलं आहे. असं सगळं असताना तो हळूहळू अप्रिय का होतो? आपलं काय चुकतं हे त्याला कळत नाही, असं का बरं घडतं? याचं कारण काही गोष्टींचा त्याने विचार केलेला नसतो म्हणून असं घडत राहतं. साधकाच्या ठिकाणी जे दोष आहेत त्या दोषांपैकी अजून एक दोष म्हणजे गृहित धरणं, दुसऱ्याच्या चांगुलपणाला गृहित धरणं, दुसऱ्यापाशी असणाऱ्या वस्तू आहेत त्या आपल्याला मिळतील असं गृहित धरणं, त्याकरता थोडाही संकोच नसणं, कोणती गोष्ट मागावी याला काही काही मर्यादा अनेकांच्या ठिकाणी नसते. खरं म्हणजे काहीच मागू नये असं असताना आणि अपरिग्रह याच्यावर चिंतन चालू असताना देखील जे जवळचे आहेत असं वाटतं ते साधक, त्यांना मात्र तो गृहित धरून अनेक कृती करताना आढळतो. हे गृहित धरणं अव्यवहार्य कधी कधी असतं. मला असे पूर्वी, आत्ताचं नाही कारण हळूहळू असं झालेलं आहे की मी पूर्वी जितका सहज मिसळत असे आणि त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात येत असत, तशा आता मी समोर असलो की बऱ्याच वेळेला व्यक्ती सावधच असते, त्यामुळे मलाही सामान्य व्यवहार कळेनासे झालेत लोकांचे. पण मला आढळलेल्या गोष्टी म्हणजे दुसऱ्याचे शर्ट घालणं, अगदी साध्या साध्या गोष्टी, दुसऱ्याचे कपडे मागून घेऊन इथपासून गृहित धरणं, सायकल मागणं दुसऱ्याची, स्कूटर मागणं, वारंवार मागणं, गाडी मागणं, उधार उसनवार करणं, अशा गोष्टींबद्दल संकोच नसणं, या गोष्टी साधकाने टाळल्या पाहिजेत. आपल्याला संकोच वाटला पाहिजे. समर्थांनी निसुगे अन्न खाऊ नये वडिलांचेही असं म्हटलेलं आहे. एका ठराविक वयाच्या पुढे गेलं की आईतं अन्न वडिलांचं देखील खाऊ नये, हा एक प्रकारे व्यवहार देखील आहे, ही एक प्रकारे काटेकोरता देखील आहे, ही एक प्रकारे शिस्त देखील आहे. आणि याचा कुठतरी अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह याच्याशी संबंध आहे. तुलना करणं हा साधकाच्या ठिकाणी गुण आढळतो. साधक म्हणून साधना आणि साधना अशी तुलना एखाद्याला करतो, याला मिळणारी संधी आणि त्याला मिळणार केंद्रात देखील हे वजा नसतं. तशीच तुलना करणं हा स्वभाव असल्यामुळं पुढं पुढं मोठेपणी भाऊ भावाशी तुलना करतो, भाऊ बहिणीशी तुलना करतो, बहीण बहिणीशी तुलना करते. मी आणि मधुरातही एकदा त्यांची एक मैत्रीण आहे, तिच्याकडं आम्ही त्यांच्या मैत्रिणीच्या बहिणीकडं असे आम्ही गेलो. मला असं वाटतं की त्या भागात गेलेलो होतो आणि ती दिसली, ती आम्हाला घेऊन गेली. तेव्हा नेमकी तिची बहीण ही तिथं, म्हणजे मधुराताईंची मैत्रीण ही तिथं आलेली होती आणि तिचं बिचारीचं नवीन लग्न झालेलं होतं. जशा कशा अडीच खोल्या म्हणू ना असं तिचं साधं छान घर होतं. एक गोदरेज आपण म्हणतो पण ते पत्र्याचं कपाट, एक दिवाण, 4 खुर्च्या, छोटस स्वयंपाकघर, एक मांडणी, अशा प्रकारचं धर होत. आणि ती जे जे म्हणून सांगत होती की हे असं कपाट मी घेतलं तर मधुरताईंची मैत्रीण असं म्हणत होती की ही अशी कपाट मी माझ्या घरातून कधीच काढून टाकली. प्रत्येक वेळेला ती अशाच प्रकारे म्हणत होती. तिला तिने घेतलेल्या शेल्फचं देखील कौतुक होतं. तर यांची मैत्रीण असं म्हणत होती की हे फार मळतं, जरी हे चांगलं असलं तरी याच्यावरच्या वस्तू फार मळतात, सगळं बंद असायला पाहिजे असं ते म्हणत होती. असं बरंच झाल्यानंतर ती असं म्हणाली, ताई तू मला अगं एवढं परवडणार नाही, म्हणून हे आमचं आहे, हे चांगलं आम्हाला आवडतं असं ती शेवटी बहिणीला म्हणाली. असं बहीण बहिणीशी तुलना करू शकते, भाऊ भावाशी तुलना करू शकतो, साधक साधकाशी तुलना करू शकतो. विष्णुमय जग सोडा, पण साधक साधकाला वैष्णव म्हणून देखील, बाकीचं बाहेरचं जगत तर सोडून द्या, पण जे जगत साधक विश्व म्हणून आहे त्या साधक विश्वात देखील तो सरळपणाने पाहत नाही. हा असा आहे, तो तसा आहे, अशा प्रकारे पाहायला सुरुवात करतो. तितिक्षा किंवा सहन करण्याची कुवत कमी असणं हा एक दुर्गुण साधकाच्या ठिकाणी असू शकतो. कोणतीच गोष्ट सहन होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे असं जरी म्हणत असला, मनाचे श्लोक म्हणत असताना, विवेके तरी स्वस्वरूपी भरावे, तरी देखील स्वामीजी म्हणत असत की साधं डोकं दुखायला लागलं तर घर डोक्यावर घेतो असं स्वामीजी म्हणायचे. थोडंही काहीही सहन करता येत नाही, शारीरिक कष्ट सहन करता येत नाही, थोडी रुखरुख जर मनाला असेल तर झोप लागत नाही. आपल्याला आत्ताची आपली स्थिती किंवा आत्ताची आपली संसाराची जी स्थिती असेल, मुलाबाळांची स्थिती असेल, त्याच्यामध्ये देखील तशी तितिक्षा नसते. सहन करणं हे जमत नाही. जी आणि जशी स्थिती आपल्याला आलेली आहे तर ती भगवंताच्या इच्छेने, भगवंतांनी आपण असं राहावं म्हणून आपल्या कल्याणाकरता आपल्या अवतीभोवती उभी केलेली आहे, असा भाव सर्वस्वी ठेवावा. पण तसा साधकाला कधी कधी ठेवता येत नाही, किंवा काही काही साधक असा भाव ठेवताना दिसत नाहीत. थोडंही सहन करणं जमत नाही. खरं म्हणजे दीर्घ काळाच्या जीवनामध्ये जर पाहायचं झालं तर मागे वळून पाहिलं वयाच्या 60-70व्या वर्षी तर जवळपास प्रत्येक व्यक्ती सांगेल की कोणीतरी नियोजित केल्यासारखं असं माझं जीवन होतं. पण त्या जीवनात आत्ता असणाऱ्या प्रश्नांबद्दल मात्र झोप उडून गेलेले असे साधक बरोबर नाहीत. एका विश्वासानी, एका श्रद्धेनी, आहे तितुके देवाचे अशा भावानी राहायला पाहिजे. आणि जशी परिस्थिती असेल, थोडी बहुत विपरीत असेल, तर आपली देहबुद्धी जाण्यासाठी आलेली आहे. परिस्थिती सुधारून आपल्याला त्या तऱ्हेने सुख मिळावं अशी आपली इच्छा असते तर त्याकरता प्रयत्न करावेत. पण देहबुद्धी जाण्यासाठी म्हणून ही गोष्ट आपल्याबाबत घडते आहे असंही थोडंसं धरावं ना. पण तसं धरताना दिसत नाही. काही काही साधक कंजूष असतात. याच्याबद्दल मी फार बोलणार नाही, कारण मला कोणीही कंजूष साधक माहिती नाही. तसं या कार्याकरता जर म्हणायचं झालं तर सर्वांनी भरभरून मंडळाला देणग्या दिलेल्या आहेत. तरी देखील वैयक्तिक जीवनामध्ये कंजूस असणं असं साधकाच्या बाबत घडू शकतं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्येही कंजूशी असते. अगदी भाऊ आणि भाऊ जरी हॉटेलमध्ये गेले तरी देखील पहिल्या पाकिटात हात घालायला तयार नसतो. जणू असे संस्कारच झालेले असतात की आपण द्यायचं नसतं. दुसऱ्याकडून घ्यायला आवडणं हा एक साधकाच्या ठिकाणी दुर्गुण असतो आणि काय काय घेऊ शकतात पण याच्यावर खूप नको बोलायला, कारण असं काही खूप मोठी टीका करण्यासारखी आणि इथं जमलेल्या साधक वर्गावर टीका करण्यासाठी मी हे बोलत नाहीये. इथं तसं काही घडत नाहीये पण साधक वर्गामध्ये सर्वसाधारणपणे या सगळ्या उदात्त गुणांचा विचार करत असताना जसा दिव्याखाली अंधार असावा तशा काही गोष्टी आपल्या प्रकृतीतल्या आपल्याला कळत नाहीत, तर त्याबद्दल मी बोलतो आहे. स्वतःच्या दृष्टिकोनातूनच सगळ्या परिस्थितीचा विचार करणं आणि त्यामुळे आपल्याला जे सोयीचं असेल तर त्या करता काहीच न वाटणं दुसऱ्याकडून अपेक्षा करताना. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे उसनवारी आणि बडेजाव जे आपल्यापाशी आहे ते दाखवणं, हे अदंभ असं ज्याला म्हणतात त्याचं लक्षण साधकांनी या गोष्टी करू नयेत. आपल्या इथं येणारा एक साधक उसनवारी पोटी त्याचं केंद्रच सोडा पण त्याला गाव सोडण्याची वेळ आली. केंद्रातल्या साधकांकडून तर उसनवारीने पैसे घेतलेच पण केंद्राकडूनही पैसे घेतले. केंद्राची मागे एक योजना होती आणि मग याचे घ्यायचे त्याला द्यायचे, त्याचे घ्यायचे त्याला द्यायचे, अशा उसनवारीतून फार मोठे मोठे व्यवहार देखील खुशाल केले जातात, करू शकतो माणूस. मोठे म्हणजे टीव्ही घेणं, एक 10 लोकांकडून 2-2, 3-3 हजार घेतले की होते आणि हळूहळू त्याला प्रत्येकाला थोडे थोडे परत द्यायचे. याच्यामध्ये जी वृत्ती असते ती वृत्ती साधकाला घातक असते. आपल्या कुवतीप्रमाणे आपण राहावं अशा प्रकारची भावना जर साधकाने ठेवली नाही तर कदाचित त्याच्यामध्ये पण एकूण साधक विश्वामध्ये यामुळे कलुषितता निर्माण होऊ शकते. म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे खूप मोठमोठे शब्द आहेत आणि हे शब्द जरूर आपल्या जीवनामध्ये आपण उतरवावेत. तसंच शौच, तप, स्वाध्याय, संतोष, ईश्वर प्रणिधान हेही फार मोठे शब्द आहेत. हेही आपल्या जीवनामध्ये जरूर उतरवावेत. मात्र आपल्याला कधी कधी असंतोष कोणत्या कारणाने ग्रासून येतो आपल्या स्वतःपुरतं हे जरूर पाहावं. संतोष या कायिक व्रताबद्दल असं सांगितलेलं आहे की अनुकूल आणि प्रतिकूल, सुखाची आणि दुःखाची, अडचणीची, संकटाची अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला संतोष कायम ठेवण्याची कला गोंदवलेकर महाराजांकडे पाहून शिकावी. अशा प्रकारे या संतोष विरुद्ध असंतोष, ईश्वर प्रणिधान विरुद्ध ईश्वराचं स्मरणच नसणं, आपल्या जीवनामध्ये ईश्वराचं अधिष्ठान हे नेहमीच असलं पाहिजे. कोणी सांगताना सांगितलं ना की ईश्वर हा एक अनसीन पार्टनर, स्वामीजी माझे अनसीन पार्टनर आहेत, अशा पद्धतीने मी राहतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असा अनसीन पार्टनर जर आपल्या बरोबर असेल स्वामीजींसारखा, तर आपण आत्ता मी म्हटलं तशा प्रकारची एकही गोष्ट करायला प्रवृत्तच होणार नाही. मी असं पाहिलं की स्वामीजी इतके दुसऱ्याची काळजी घेणारे होते, अशी व्यक्ती आपल्या सतत जवळ आहे असा भाव असेल तर बेफिकिरी कशी शक्य आहे. म्हणून साधकांनी या सर्व गुणांचा अभ्यास करत असताना ज्या अवगुणांमुळं समाजामध्ये व्यक्ती मागं पडते अशा प्रकारचे अवगुण त्याचाही जरूर विचार करावा असं मी अगदी आवर्जून सांगेन. आणि हे तेजस्वी जीवनामध्ये येतं. न आत्मानं अवसादयेत असं जे भगवद्गीता म्हणते, या अवगुणांच्या पद्धतीने जगणं म्हणजे आपण आपल्या आत्म्याला खाली पाडणं राहतं. आपल्या आत्म्याला आपण हीन लेखण्यासारखं होतं, आपली स्वयंतृप्ती आपण गमावल्यासारखं होतं. म्हणून अशा पद्धतीने जर गुणांचा विचार केला आणि अवगुणांचा देखील विचार केला तर दोन्ही मिळून आपल्या समोर एक उत्तम चित्र उभं राहतं की त्या चित्रामध्ये आपण असलो पाहिजे असं आपल्याला वाटेल. आणि तशा पद्धतीने आपण जर प्रयत्न केला तर मी मगाशी म्हटलं तसं हे यम आणि नियम या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी समाजामध्ये तुम्ही सुखानी राहावं ही सगळी रामचंद्रांची लक्षणं आहेत. हे यम आणि नियम म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह उत्तम साधकाची लक्षणं आहेत. पण याचे आदर्श प्रभू राम आहेत. शौच तप स्वाध्याय संतोष आणि ईश्वर प्रणिधान. रामचंद्र वनवासात असताना देखील ते ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन स्वाध्यायच करत होते. ते परमार्थ विषयक प्रश्नांची चर्चा करत होते आणि ऋषींकडून श्रवण करत होते. आपल्याला अरण्यवास आहे, त्या अरण्यवासाचा देखील उत्कृष्ट उपयोग करता येऊ शकतो. हे जे त्यांच्या जीवनातलं शेवटचं 12 वर्ष वनवासातलं शेवटचं वर्ष आहे ते अतिशय धकाधकीचं आणि विचित्र गेलं. ते जर सोडलं तर त्यांचा वनवास देखील भले भले चक्रवर्ती सम्राट मागं पडतील इतका आनंदाचा असा गेला. लक्ष्मणाल कधी पश्चाताप नाही झाला की आपण वनवासामध्ये आलो, कारण अशा निसंग प्रेमळ शास्त्रामध्ये रमणाऱ्या साधना करणाऱ्या सद्विचार बाळगणाऱ्या, तसंच अंतर्बाह्य शुचिता असणाऱ्या, त्यांच्या व्यवहारातच बघा ना. आपल्या वडिलांनी सावत्र आईला दिलेलं वचन तेही कित्येक काळापूर्वी, आणि ती त्या वचनाचा उपयोग दुष्टते करता करते आहे हे लक्षात येऊन देखील जर साधकाने थोडा धीर धरला रामचंद्रांच्या जीवनावरून लक्षात येतं की त्यावेळेला सहज शक्य होतं, सगळी प्रजा त्यांच्या बाजूनी होती, सगळे मंत्रीगण त्यांच्या बाजूनी होते, तिथं असणारा त्यांचा भाऊ त्यांच्या बाजूनी होता, एका क्षणात राजा दशरथाला बाजूला करता आलं असतं. कंसानी केलं की म्हणून हे शौच जे आचरणातलं शौच आहे ते जरा खडतर परिस्थिती जर आली तर स्वार्थाच्या बाजूला न झुकता त्याही जरा परिस्थितीतून जाऊन पाहावं असं शौच सुचवतं. पण कदापि वेगळीच वाट धरणार नाही, कदापि वेगळ्या वाटेनी चालणार नाही असं शौच सुचवतं. आणि या सगळ्या गुणांचे खऱ्या अर्थाने जर अधिकारी कोणी असतील की ज्यांच्या जीवनाकडे पाहून हे सगळं आपण समजून घ्यावं तर ते रामचंद्र होते. त्राटिकेवर बाण सोडत असताना, सोडायच्या आधी ते नाखुश होते, कारण ही स्त्री आहे. स्त्री बरोबर युद्ध, महाभारतातल्या युद्धात जे नियम होते त्या नियमामध्ये देखील जर कोणी स्त्री असेल तर त्या स्त्रीवर आम्ही बाण सोडणार नाही, स्त्रीशी युद्ध करायचं नाही. पण जर गुरूंनी सांगितलं तर त्यांचं जे सगळं वर्तन होतं ते सगळं वर्तन शास्त्र संमत अशा प्रकारचं होतं. ती दुष्ट स्त्री आहे, तू हिला मार असं जेव्हा वसिष्ठ म्हणाले, विश्वामित्र म्हणाले, तेव्हा बाण सोडला. बाण सोडायला तयार नव्हते. आणि रावण मेल्यानंतर रावणाच्या शरीराची, पार्थिवाची विटंबना करण्यासाठी जेव्हा वानरवीर पुढे झाले तेव्हा रामचंद्रांनी त्यांना, मृत्यूनंतर वैर संपलं, आता तो नाहीये त्या देहात, त्याला त्याच्या एका योग्य मानानी असा अग्नी दिला पाहिजे असं रामचंद्र म्हणाले. हे जे सत्य वर्तन आहे ते सत्य वर्तन, म्हणून आपण जे सत्याचे अर्थ काढतो ते, आपण जे अहिंसेचे अर्थ काढतो ते, आपण जे अपरिग्रहाचे अर्थ काढतो ते तर उत्तमच आहेत. आजचा हा परिसंवाद अतिशय चांगला झाला, पण अजून पुढचे अर्थ हवे असतील तर अशा चरित्रांमध्ये आपण पाहावं. स्वामीजी बाहेर पडले आपल्या घरातून, कोब्बन मधून, तेव्हा चुलते आणि त्यांचे वडील गेले, यांना बाहेर पडायला लागलं. ते परत कोब्बनला गेले देखील नाहीत. ते घरावर त्यांचं नाव आहे नाही ते निघालं का ठेवलं, तिथून काय त्यांनी 300 रुपये आणि एक अर्धवालाचं पोतं आणि एक तांदळाचं पोतं एवढं घेऊन ते इकडे आले, तर थोर महात्मे उगीच होत नाहीत. अशा प्रकारे मनानी देखील मानसिक व्रत आहे अपरिग्रह, कारण काही परिग्रह घेऊन येणं कर्म प्राप्त होतं. 300 रुपये एक पोतं तांदळाचं आणि अर्धवालाचं पोतं घेऊन येणं कर्म प्राप्त होतं. संपूर्ण अपरिग्रही प्रत्यक्षत जगणारी व्यक्ती नाही, पण मनातून अपरिग्रह असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून ते म्हणत असत उपर्ण झटकलं की चाललो. याचं कारण त्यांचं जीवन नेहमीच निस्संग होतं, नेहमीच. अशा प्रकारे आपण शास्त्रार्थातून, आपल्या चिंतनातून याचे जे अर्थ काढू त्याच्या बरोबरीनी सत्पुरुषांच्या जीवनामध्ये हे गुण कसे दिसून येतात हे आपण पाहावं. सोनोपंतांना मी वाचलं त्यांच्या जमिनीची वाटणी करण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा भावांनी विचारलं की तुला काय पाहिजे, कशी वाटणी करायची. तेव्हा ते म्हणाले की हा वडिलार्जित जो देह मला मिळालेला आहे तेवढा पुरे, बाकी वडिलार्जित इस्टेटी ती तुमची तुम्ही वाटून घ्या. अशी जीवन फार मोठी होतात पण थोडस धैर्य पाहिजे. स्वाध्यायाचं देखील सांगता येईल. वेळ संपली आपली, 8 वाजले. जी भामती टीका केली गेली वाचस्पती वाचस्पती मिश्रा त्यांनी, तर त्यांच्या मित्रांनी म्हणजे रघुनाथ शास्त्री, रघुनाथ पंडित, त्यांनी देखील न्यायशास्त्रावर टीका केलेली होती. आणि नावेतून जाता जाता ती चैतन्य महाप्रभू, चैतन्य महाप्रभूंची मी गोष्ट सांगतोय. तर रघुनाथ पंडितांनी लिहिलेली जी टीका होती ती टीका जाता जाता त्यांना असं कळलं की आपला मित्र म्हणजे निमाई देखील ही टीका लिहितो आहे, म्हणून त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की तुम्ही जे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवावं. म्हणून निमाईंनी वाचून दाखवायला सुरुवात केली. ते ऐकत असताना त्यांच्या रघुनाथ पंडितांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं, ते रडायला लागले. निमाई म्हणाले की रडण्याचं काय कारण आहे, तर ते असं म्हणाले की जर हा ग्रंथ प्रकाशित झाला तर मी देखील याच्यावर टीका खरं म्हणजे लिहितो आहे, पण माझा ग्रंथ वाचेल कोण असं मला वाटतं. ते म्हणाले की अरे मित्रप्रेमा पुढे हे काय, हा गंगेत टाकून दिला असं म्हणून निमाईंनी तो ग्रंथ फेकून दिला. त्यांचा जो स्वाध्याय होता तो स्वाध्याय त्यांना चैतन्य महाप्रभू बनवून गेला. म्हणून जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाने अंतःकरणावर परिणाम होणं, अंतर्व्यक्ती बदलणं. श्रीधर स्वामी महाराज जेव्हा इथून निघून गेले पुण्यातून सज्जनगडावर जायचं म्हणून, तेव्हा ते पंडितकर गुरुजींना म्हणाले की एखादा सुंदर पुरुष जर पाहिला तर स्त्रीला मोह होतो, जर एखादी सुंदर स्त्री पाहिली तर पुरुषाला मोह होतो विकारामुळं. तसं मला कोणी जर पाहिलं तर त्याला ईश्वराची आठवण यावी, भगवंताची आठवण यावी, असा पवित्र मी होईन, मी तपश्चर्या करेन. माझं दर्शन जरी नुसतं घेतलं तरी देखील त्याला भगवंताची आठवण होईल, इतका मी पवित्र होईल. म्हणून नॉट फेल्युअर बट लो अँबिशन इज क्राईम असं म्हटलेलं आहे. यश आणि अपयश असं पाहू नका, पण अशा प्रकारे याच्यापेक्षा लो अँबिशन म्हणजे बाहेरच्या जगात फार वेगळं सांगितलं जातं आणि फार उच्च ध्येय ठेवायला सांगितली जातात, पण व्यक्ती म्हणून आणि समाधानाचं जीवन जगण्यासाठी म्हणून जर काही आवश्यक असेल तर या गुणांचा अभ्यासच आहे. तुकाराम महाराजांकडे काय होतं, तर कोणीतरी सांगितलं ना तुकाराम महाराज पुण्यात येतात, पण आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी असं तुकाराम महाराज म्हणत होते. आपल्याकडे आनंदाच्या कोटी काय, थोडा पावशेर आतपाव देखील आनंद आपल्याकडे नाही. स्वामीजी म्हणायचे की विचारलं काय कसं काय चाललंय, मला त्यांच्यासारखा चेहरा करता येणार नाही. ते म्हणायचे की बरं आहे, बरं चाललंय असं उत्साहाने देखील म्हणत नाही की छान चाललंय. असं जीवन आपल्याला नको. बाकी परमार्थ ऐहिका विरुद्ध आहे असं माझ्या बोलण्यातून जर कोणाला चुकून प्रतीत झालं असेल तर तसं मला म्हणायचं नाहीये. परमार्थ हा लौकिकाच्या विरुद्ध आहे असं जर कोणाला प्रतीत झालं असेल तर तसं मला म्हणायचं नाहीये, ते प्रारब्धाधीन आहे। पण गुणांच्या अंगानी परमार्थ कसा वर्धिष्णू होईल याचा अधिकाधिक विचार आपण सर्वजण करूया। हरिओम तत्सत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपान, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर।